यहोशवा अध्याय 17। योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनस्से ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा। मनस्सेचा ज्येष्ठ पुत्र माखीर गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता, म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले। मनस्सेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे वाटे मिळाले। हे वाटे अबियेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमिदा हे आपापल्या कुळाप्रमाणे योसेफपुत्र मनस्से ह्याच्या वंशातले पुरुष होते। त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले। पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर बिन मनस्से ह्याला मुलगे नव्हते, मुलीच होत्या। त्या मुलींची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा ही होती। एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि सरदार मंडळी ह्यांच्यापुढे ह्या मुली येऊन म्हणाल्या, आम्हाला आमच्या भाऊबंधांमध्ये वतन देण्याची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती। तेव्हा यहोशवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या बापाच्या भाऊबंधाबरोबर वतन दिले। ह्या प्रकारे यार्देने पलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांताखेरीज मनस्सेला 10 हिस्से मिळाले, कारण मनस्सेच्या वंशातल्या मुलींना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन मिळाले आणि मनस्सेच्या इतर मुलांना गिलाद मिळाला। मनस्सेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमाथाथापर्यंत जाते व पुढे ती दक्षिणेस एन तप्पुहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहोचते। तप्पुहाचा टापू मनस्सेचा होता, पण मनस्सेच्या सीमेवरील तप्पुहा हे इफ्राईमाचे होते। तेथून ती सीमा काना ओहळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहोचते। तेथील मनस्सेच्या प्रांतातील काही नगरे इफ्राईमाची होती। आणखी मनस्सेची सीमा त्या ओहळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते। दक्षिणेकडील प्रदेश इफ्राईमाचा होता व उत्तरेकडला मनस्सेचा असून समुद्र त्याची सीमा होता। त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे। इस्साखार व आशेर यांच्या प्रांतात मनस्सेचे गाव होते, ते हे बेथशान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानक येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, हे तीन परगणे। पण ह्या नगरांच्या रहिवाशांना घालवून देणे मनस्सेच्या वंशजांना जमेना, त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला। इस्रायल लोक समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावले, एकदमच हकलून दिले नाही। योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तू आम्हाला वतनातला एकच वाटा का दिला? यहोशवा त्यांना म्हणाला, तुमची लोकसंख्या वाढली असली व इफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा। तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, हा डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरत नाही, बेथशान खोऱ्यातील व त्याच्या उपनगरात आणि इज्रेल खोऱ्यात राहणाऱ्या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत। यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे इफ्राईम व मनस्से ह्यास सांगितले, तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे, तुम्हाला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही, तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हाला मिळेल, तेथले जंगल तोडा म्हणजे त्याच्या आसपासचा प्रदेश तुमचा होईल। कनानी लोकापाशी लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हकून द्याल।